नमस्कार, मी अदिती बापट। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपेल, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे। या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये सोमवारी 13 मे रोजी मतदान होणार आहे। या 11 मतदारसंघात एकूण 298 उमेदवार निवडणूक लढवत असून एकूण 23,284 मतदान केंद्र आहेत। या टप्प्यात रिंगण्यात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित, रक्षा खडसे, इम्तियाज जलील, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्यासारखे अनेक उमेदवार रिंगणात आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासन देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबार मधल्या सभेत केला। राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी छान छान गोष्टी सांगतात, मात्र सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा प्रियंका यांनी या भाषणात केला। देशभरात विविध ठिकाणी आदिवासींवर झालेल्या अत्याचारांना विद्यमान सरकार जबाबदार आहे, या देशात शेतकरी कष्टकरी नव्हे तर मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होत असल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांना नव्या संसदेच्या उद्घाटनाला आमंत्रितही केलं नाही, यावरून प्रधानमंत्री कशा रीतीने त्यांचा अनादर करतात ते दिसून येतं असं त्यांनी सांगितलं। राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडल्याबद्दलही त्यांनी प्रधानमंत्री यांच्यावर टीका केली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे। कोलकात्यातल्या इडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी 7 हा सामना खेळला जाईल। कोकणात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे। विदर्भात अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।